नमस्कार, परांजपे बिल्डर्स कडून अभय बोलतोय. परांजपे बिल्डर्स कडून बोलतोय सर. मी सर, तुम्ही सध्या आमचं परांजपे अभिवृद्धी परिसरामध्ये एन्क्वायरी केली सर मागे. बरं सर, मग तुम्ही तिकडे साईड विजिट केली का? कधी करू शकतो सर तुम्ही साईड विजिट? सर तिकडे 1 BHK अवेलेबल नाही सर. ऍक्च्युली 1 BHK फक्त आमच्या भुगावमध्ये अवेलेबल आहे. भुगाव आणि हिंजेवाडीमध्ये अवेलेबल सर 1 BHK. हिंजेवाडी पण चालणार नाही का सर तुम्हाला? बदलापूर साईडला पाहिजे का सर तुम्हाला? सर मी तुम्हाला आमच्या मुंबईचा एक्साइटिंग तुमचा नंबर देतो सर तुम्हाला. चालेल चालेल. थँक्यू सर.